ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
शेतकऱ्यांनी साफ आणि स्वच्छ ऊसाचा पुरवठा करावा. डॉक्टर बनवारीलाल. हरियाणाचे सहकार मंत्री डॉक्टर बनवारीलाल यांनी सोमवारी पलवल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ केला. दरम्यान त्यांनी ऊस उत्पादन शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले की कारखान्यामध्ये स्वच्छ साफ ऊसाचा पुरवठा करावा, जेणेकरून रिकव्हरी चांगली होऊ शकेल. यावेळी पलवल आमदार दीपक मंगला, हातीन आमदार प्रवीण डागर आदी उपस्थित होते. सहकार मंत्री यांनी सांगितले की गाळप हंगामादरम्यान शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की कारखान्यामध्ये ऊस आणण्यासाठी शेतकऱ्यांना टोकन सुविधा सुरू करण्यात आली आहे. टोकन प्रणाली पूर्णपणे पारदर्शकपणे केली जाईल. जे शेतकरी कारखान्यामध्ये येऊन कॉम्प्युटरच्या समोर आपले पंजीकरण करतील, त्याच शेतकऱ्याला टोकन दिले जाईल.